नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमातून जीवनासाठी लागणारे सर्व मूल्य जी आहेत, मूल्य म्हणजे काय तर आपलेच गुण आहेत, आणि ह्या गुणांना आपण कोणत्या पद्धतीने जीवनामध्ये आणू शकतो आणि ते आणणं किती गरजेचं आहे आजच्या जीवनामध्ये, जिथे आपल्याला क्षणोक्षणी अगदी फार त्रास जाणवतो, मग तो आपल्या शरीराचा असू दे किंवा इतर लोकांचा असू दे, संबंधांमधून असू दे, प्रकृतीकडून असू दे, कुठल्याही बाबतीत का असेना आपल्याला त्रास होतो, परंतु त्याचं उत्तर जे आहे ते फार लांब नाही, आपल्या जवळच आहे. आणि ह्याच गोष्टी आपल्याला आपल्याकडे येत असलेले मार्गदर्शक नेहमी सांगत आलेले आहेत. आजही आपण त्या विषयावर बोलणार आहोत. सध्या जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये आपण हृदयविकार जे आहेत त्याच्यावर डॉक्टर रतन राठोडजी यांच्याकडून माहिती घेत आहोत. डॉक्टर रतन राठोडजी, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, हृदयविकार ह्या विषयावर आपण सुरू केलं, परंतु तो विषय हळूहळू अध्यात्मिकतेकडे आला, कारण तुमचा स्वतःचा हा स्टडी आहे, अभ्यास आहे, की आपल्यामध्ये जेव्हा आंतरिक शक्तींची जेव्हा किंवा आत्मिक शक्तींची जेव्हा उणी जाणवते, कमी जाणवते, त्यावेळेला असे विशेष रोग म्हणा, विकार म्हणा, हे आपल्याला होत असतात. तर तुम्ही प्रत्येक वेळेला हा शब्द वापरलात की आत्मभानामध्ये किंवा आत्मअभिमानामध्ये राहिलं पाहिजे. तर आत्मअभिमान म्हणजे काय, आणि ह्या आत्मअभिमानामध्ये राहणं आणि ह्या देहाच्या अभिमानामध्ये राहणं, ह्यानी ह्याच्यामध्ये काय अंतर आहे आणि ह्याचे काय फायदे तोटे आहेत?
जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की जर आपल्याला स्वस्थ राहायचं असेल तर आपल्याला आपल्या आत्माच्या भानामध्ये राहायला पाहिजे. हा आहे राजयोगाचा बेसिक प्रिन्सिपल मुद्दा. आता आत्म अभिमानी राहायचं म्हणजे काय करायचं? काय आपण मी आत्मा आहे, मी आत्मा आहे हे चिंतन करत राहायचं? नाही. आत्म अभिमानी म्हणजे आपल्या आत्माच्या भानामध्ये राहायचं आणि आपल्या आत्माचे जे सात गुण आहे, जे मी सांगितले तुम्हाला, सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता, त्याच्या भानामध्ये राहायचं. फक्त भानामध्ये राहायचं म्हणजे काय? भानामध्ये राहायचं म्हणजे आपली जी आत्मा आहे, जे आपण डिस्कस केलेलं आहे की आपली आत्मा त्या दोन भुवीच्या मध्ये, ज्याला आपण भ्रुगुटी म्हणतो, जिथे तुम्ही बिंदी लावलेली आहे, त्या तो आत्माचा निवासस्थान आहे. तर जेव्हा आपण आत्माच्या भानामध्ये राहणं म्हणजे आपल्या आत्माला, आपल्या ज्योतीला, आत्मा ज्योती सारखी आहे, माइन्यूट स्टार, तर आपण आपल्या ज्योतीला नेहमी बघत राहणं. फक्त बघत राहणं नाही, फक्त बोलणं नाही की मी आत्मा आहे, मी आत्मा नाही, आपल्या ज्योतीला बघत राहा आणि आत्मध्ये चिंतन करत राहा की मी लाईट आहे, मी आत्मा आहे, आणि त्या ज्योतीला इथे बघत राहा. आणि त्याचे जे गुण आहे, सात शक्ती आहेत, त्याचे सात गुण आहेत, सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता, तर त्याचं चिंतन करत राहा की मी कुठली आत्मा आहे, मी शांत स्वरूप आत्मा आहे, इथे बघत राहा, आपल्या लाईटला बघा, आपल्या आत्माला बघा, मी शांत स्वरूप आत्मा आहे, मी आनंद स्वरूप आत्मा आहे, मी सुख स्वरूप आत्मा आहे, मी पवित्र आत्मा आहे, मी शक्ती स्वरूप आत्मा आहे, हे जे आत्म्याचे जे सात गुण आहेत, शक्ती आहेत, त्याच्या भानामध्ये राहायचं आणि त्याला व्हिज्युअलाइज करत राहायचं, त्याला बघत राहायचं, त्याला म्हटलं जातं आत्मप्रज्ञा, अभिमानी स्टेट. आज आपण काय आहे? आज आपण देह अभिमानामध्ये, देह आणि आत्माला म्हणतो देही अभिमान. देह अभिमान म्हणजे बॉडी कॉन्शियस मध्ये आहोत. आज आपण काय बघतो आपल्या शरीराला, मी कोट घातलेला आहे, टाय घातलेले, माझे कपडे कसे, माझी साडी कशी, माझा मेकअप कसा, माझे केस कसे, आज आपण बॉडी कॉन्शियस मध्ये आहोत. तर बॉडी कॉन्शियस मुळे आपण खाली घसरतो आणि सोल कॉन्शियस मध्ये आपलं प्रोग्रेस होतं. आता कशी प्रोग्रेस होते सोल कॉन्शियस मध्ये? जर आपण बघितलं की या पिक्चर मध्ये आपण बघतोय, काय बघतोय याच्यामध्ये, की आपण जसं डिस्कस करूया की आपण आहोत कोण, आपण ह्युमन बिईंग आहोत, जीव आणि आत्मा. जीव म्हणजे शरीर. जेव्हा आपण शरीराच्या भानामध्ये राहतो, तुम्ही शरीर आहे, तर जेव्हा आपण शरीराच्या भानामध्ये राहतो तो माणसाला नेहमी दोन शब्दाची जाणीव असते, मी आणि माझा. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी मिनिस्टर आहे, मी मोठा ऑफिसर आहे, माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे. जेव्हा मी आणि माझा ह्या दोन शब्दामध्ये गुंतलेला असतो तर काय असतं, त्याच्यामध्ये अहंकार येतो, टाईप ए पर्सनॅलिटी. आणि ह्या टाईप ए पर्सनॅलिटी अहंकारवाल्या माणसाचं जेव्हा जो व्यक्ती, म्हणून असं एक रिसर्च पण झालेला आहे की जे व्यक्ती टेलिफोनवर मी 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 जास्त वेळा बोलतात अशा लोकांना अटॅक जास्त येतो. कारण मी आणि माझा हा आपल्यामध्ये तणावाचे हार्मोन निर्माण करतो आणि आपल्याला बिमारी आणतात. आणि अशा लोकांचे जे सोबती असतात तो असतो मोह, अहंकार, नफरत, इच्छा, लालच, ह्या सगळे त्याचे मित्र असतात. मय आणि माझ्या बिमारी आणतात. पण तेच जर आपण विचार केला की मी कोण आहे, मी शरीर नाही, मी तर आत्मा आहे. आत्मा ह्या शरीराला कंट्रोल करते. मी चैतन्य शक्ती आहे, परमात्माचा मुलगा आहे. तर मी आत्मा कशी आहे, मी शांत स्वरूप आत्मा आहे, आनंद स्वरूप आत्मा आहे, प्रेम स्वरूप आत्मा आहे. मी आत्मा आहे आणि मी जेव्हा तुम्हाला बघतो तर मी तुमच्या भ्रुगुटीमध्ये इथे मी पण तुम्हाला त्या लाईटच्या रूपामध्ये बघायला पाहिजे. मी सगळ्यांना लाईटच्या रूपामध्ये इथे बघायला पाहिजे, ना की तुमचा चेहरा, तुमची शरीर. तर तुम्ही एक आत्मा आहात, मी एक आत्मा हो, मी लाईट आहे, तुम्ही लाईट आहे आणि आपण आत्मा परमात्माची संतान आहोत. शरीराने तुमचे वडील वेगळे, माझे वडील वेगळे, पण शरीराच्या नात्याने आपण भाऊ बहीण नाही. पण जेव्हा आपण एक दुसऱ्याला आत्मा समजतो आणि परमेश्वराची सगळी आत्मा संतान आहे, आत्माला काही जातपात नाही, त्या आत्माने त्या धर्मामध्ये जन्माला आली म्हणून ती मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, शीख झाली. पण आत्म्याला काही धर्म नाहीये, आपली सगळी आत्मा एक परमेश्वराची आपण संतान आहो. जेव्हा हा आपल्यामध्ये भान असतो की आपण आत्मा आहो, परमेश्वराची संतान आहो, तर आपल्यामध्ये काय असतं, भाऊ भाऊची भावना निर्माण होते आणि आपल्यामध्ये द्वेष, तिरस्कार, नफरत हे दूर होतात आणि आपल्यामध्ये चांगले हार्मोन्स निर्माण होतात. आपला ब्लड प्रेशर शांत होतो, हार्टचे ठोके शांत होतात, चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो, लोक शांत होतो आणि आपण स्वस्थ होतो. दुसरी गोष्ट, देहाभिमान आणि बॉडी कॉन्शियस मध्ये कसं फरक पडतं, हे फार उत्तम एक एक्झाम्पल हे इथे मी तुम्हाला दाखवलं आहे पिक्चरवर, की आत्मा इथे आहे आणि हे खालचं शरीर आहे. आत्मामध्ये आपली सात शक्ती असतात जे आपण डिस्कस केलेले आहे. आता ह्या सात शक्ती आत्मामधून शरीराच्या संपूर्ण एक एक अंगामध्ये जाते, पण मध्ये असतो एक एजंट. आत्मा आणि शरीराच्या मध्ये जो एजंट आहे त्याला म्हटलं जातं मन. आता काय असतं की मनामध्ये चॅनल्स असतात, रस्ता असतात. चॅनल म्हणजे रस्ते असतात. काय रस्ते असतात, की तो चॅनल उघडा असेल तर आत्माची सारी शक्ती, सर्व शक्ती तुमच्या शरीराच्या एक एक अंगापर्यंत जाणार. आणि तो चॅनल बंद असेल तर त्या आत्म्याच्या शक्ती आपल्या शरीराच्या एक एक भागापर्यंत जात नाही आणि मग आपल्या शरीराला बिमारी होतात, थकावट होते. आता काय कारण आहे की ते आत्म्याचं जे चॅनल आहे, मनाचं जे चॅनल आहे ते बंद असतो. तर जेव्हा आपण बॉडी कॉन्शियस मध्ये असतो, त्याला आपण म्हणतो देह अभिमान. बॉडी कॉन्शियस म्हणजे देह अभिमान, शरीराच्या भानामध्ये असतो. तर आपण शरीराने मय आणि मेरा काय आलं, मोह, माया, अहंकार हे सगळे आले. जेव्हा आपल्यामध्ये हे असतं, मोह, माया, अहंकार, नफरत, जलसी, आपल्यामध्ये प्रेमाची कमी होऊन जाते. आणि जेव्हा प्रेमाची कमी होते तर हा मनामधला जो चॅनेल आहे तो ब्लॉक होऊन जातो आणि आत्मामधून ज्या शक्ती आहेत, सात एनर्जी आहेत, ते आपल्या शरीरापर्यंत जात नाही. तेच आपण जर आपल्याला स्वतःला आपण आत्मा समजलं की मी आत्मा आहे, परमात्माची संतान आहे आणि मी शांत स्वरूप आत्मा आहे, आनंद स्वरूप आत्मा आहे, प्रेम स्वरूप आत्मा आहे, तर काय असतं की आपल्यामध्ये प्रेमाचं प्रेम वाढतो, सगळ्याप्रती प्रेम वाढतो आणि मनाचा जो चॅनल आहे, रस्ता आहे, तो उघडतो आणि आत्म्याची ज्या शक्ती आहे त्या चॅनल उघडल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये जातं आणि शरीर स्वस्थ.
डॉक्टर साहेब, खूप छान हा मुद्दा तुम्ही आम्हाला सांगितला की आपल्या मनाचे चॅनल जे आहेत ते जर खुले असतील तरच आपण ह्या शरीराला व्यवस्थित ठेवू शकतो, अदरवाईज ते नाही. कारण तो मध्ये एक माध्यम आहे आत्म्यामधून त्या शक्तींना शरीराच्या प्रत्येक अंगाला प्रवाहित करण्यासाठी. कारण हे शरीरामध्ये हे जे ब्लॉकेजेस आहेत, हे ब्लॉकेजेस त्यामुळेच होतात कारण की आपल्या आत्म्यामधून जी शक्ती आहे, आंतरिक शक्ती जी आहे, तिचा प्रवाह आपण कुठेतरी थांबवलेला असतो. तर डॉक्टर साहेब, मला हे माहिती करून घ्यायचं होतं की ही आत्मभानामध्ये राहायची जी तुम्ही गोष्ट सांगितली, तर ह्याला कोणत्या पद्धतीने, म्हणजे कसं काय एखादा व्यक्ती आत्मभानामध्ये राहू शकतो किंवा आत्मअभिमानामध्ये राहू शकतो? कारण तुम्ही म्हटलं की जेव्हा देहाचा भान राहतो त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत, ईर्ष्या आहे, काम आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, ह्या गोष्टी पाठोपाठ येत राहतात, तर ह्याच्यामुळेच बरेचसे रोगही होतात. पण मग आत्मभानामध्ये राहण्यासाठी किंवा आत्मअभिमानी स्थिती जी तुम्ही म्हटलात, ह्याच्यामध्ये राहण्यासाठी कोणती पद्धती एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये आणावी?
आत्मअभिमानी राहण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला आत्माचा ज्ञान. जोपर्यंत तुम्हाला आत्माचं ज्ञानच नाही कि मी आत्मा, कारण तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं, तुम्हाला तुमच्या आत्माला बघायचंय, तर तुम्हाला माहितीच नाही की माझी आत्मा या शरीरामध्ये कुठे राहते, तर तुम्ही त्याला कसं बघणार, तुम्ही कुठे बघणार? तर पहिली गोष्ट आहे आपल्या आत्माचं ज्ञान, की जे आता मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये दाखवलेलं आहे की आत्मा इथे निवासस्थान आहे आत्म्याचं, आणि आत्मा छोट्याशा मायन्यूट लाईट सारखी आहे, आणि आत्मा मन बुद्धी संस्कारद्वारे संपूर्ण शरीरावर कंट्रोल करते, त्याचं ज्ञान. दुसरं आपल्याला आत्माची जी सात शक्ती आहे, जे मी सांगितले सुख शांती आनंद प्रेम ज्ञान शक्ती पवित्रता, या सात शक्तींचं ज्ञान आपल्याला पाहिजे. आणि जेव्हा हे आत्म्याचं आणि ह्या गुणाचं जर आपल्याला ज्ञान मिळालं, तर मग आपण आपल्या आत्मिक स्थितीमध्ये राहू शकतो. आणि ह्याच्यासाठी काय तुम्हाला शिकायची काय जरूरत नाहीये, काय कुठे जायची जरूरत नाही, फक्त तुम्हाला आत्म्याबद्दल माहिती आणि त्या गुणाबद्दल माहिती पाहिजे. आणि ती आत्म्याबद्दल आपण चालता चालता आपण आपल्या लाईटीला बघत राहायचं आणि चिंतन करत राहायचं, ज्याला आपण म्हणतो स्वचिंतन. आज आपण काय करतोय, आज आपण परचिंतन करतो, परदर्शन करतो, दुसऱ्याला बघतो, दुसऱ्याचं चिंतन करतो. अरे दुसऱ्याच्या घरामध्ये घर मोठं झालं, मोठी गाडी आली, प्रमोशन झालं, आपण सगळं परचिंतन करत असतो, दुसऱ्याला बघत असतो. का दुसऱ्याला बघत असतो, दुसऱ्याचं चिंतन का करत असतो? कारण आपल्याला स्वतःच चिंतन करण्यासाठी मटेरियल नाही आपल्याकडे. मी स्वतःच काय चिंतन करू, कारण मला आत्म्याबद्दल काहीच माहित नाही. तर जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतो, आत्माचं ज्ञान मिळतो की मी आत्मा शांत स्वरूप आहे, मी आत्मा परमेश्वराची संतान आहे, मी आत्मा परमधाम करून खाली आलेली आहे, मी आत्मा 84 जन्म घेऊन आलेली आहे, आणि मला इथे काय करायचं आहे, माझा पर्पज काय, माझा उद्देश काय, आणि मला परत कधी जायचं आहे, आणि मला परत जायचं आहे, आणि मला कर्माप्रमाणे मला सगळं भविष्य माझं मिळणार आहे. जेव्हा हे माणसाला माहीत असतं, त्याच्याते कर्म श्रेष्ठ असतात, श्रेष्ठ होतात. म्हणून आत्म्याचं ज्ञान आणि त्याच्या गुणाचं ज्ञान आणि आत्म्याबद्दल सविस्तर, त्याचं आत्म्याचं घर, त्याची संपूर्ण जर्नी, त्याचा पर्पज, त्याचा शेवट कधी होतो आणि आत्मा परत कधी परत जाते, याला आपण म्हणतो शॉर्ट मध्ये ड्रामाचं ज्ञान. आत्म्याचं ज्ञान, ड्रामाचं ज्ञान हे जरुरी आहे, तोच माणूस आपण आत्मअभिमानी मध्ये आत्मिक स्थितीमध्ये राहू शकतो.
डॉक्टर साहेब, नक्कीच ह्या सर्व ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलेलात की राजयोग पद्धती जी तुम्ही ह्या हृदयविकारासाठी वापरता, तर ह्या राजयोग पद्धतीबद्दल थोडंसं आम्हाला सांगा की राजयोग म्हणजे काय काय, ध्यान म्हणजे एका विशिष्ट प्रकारे बसायचं वगैरे असं, की राजयोगाबद्दल काय तुम्ही सांगाल आम्हाला?
राजयोगाबद्दल जे म्हटलं मी तुम्हाला की राजयोग जे आहे ही एक जीवन पद्धती आहे. राजयोगामध्ये डाएट, एक्सरसाइज, व्यायाम आणि मेडिटेशन आणि आध्यात्मिक ज्ञान आणि झोप, पाच वस्तू येतात. राजयोगामध्ये फक्त मेडिटेशन नाही. तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब फक्त मी मेडिटेशन करून मी स्वस्थ राहू शकते का? ती मी म्हणेन नाही. ही राजयोग लाईफस्टाईल मध्ये आपल्याला जेवणाची पद्धती, जेवणामध्ये जसे मी मागे सांगितले तुम्हाला की जास्त फायबर, टमाटर, गाजरी, काकडी आणि तेल कमी. फक्त हेच नाही, त्याच्यावर आध्यात्मिक ज्ञान असा म्हणतो की जैसा अन्न वैसा मन. जसं आपण जेवण घेतो आणि कुठल्या विचाराने घेतो, जो बनवणारा जेवण बनवणारा कुठल्या विचाराने जेवण बनवतो, ते पण मन आपल्या, ते पण व्हायब्रेशन आपल्या आतमध्ये जातात. म्हणून फक्त आपण व्हेजिटेरियन जेवण जेवतो, बाबा मी तर व्हेजिटेरियन जेवण जेवतो, मी नॉनव्हेज खात नाही, मी कांदा लसूण खात नाही, तितकं इम्पॉर्टंट नाही. पण जेवण बनवणारा मनुष्य जो आहे, माणूस आहे, तो कुठल्या भावनाने जेवण बनवतो, जेव्हा तो जेवण बनवत असतो त्याच्या मनामध्ये काय विचार चालत असतात, ते सगळे आपल्या जेवणामध्ये येतात आणि आपल्या शरीराला, आपल्या आध्यात्मिक आत्म्याला ते घातक असतात. म्हणून जेवण आपण नेहमी म्हणतो की जेवण जे आहे बनवण्याच्या वेळेला सुद्धा आपण परमेश्वराच्या आठवणीमध्ये ते जेवण बनवा आणि परमेश्वराला आठवण करत करत, फक्त एकदा नाव घेऊन नाही, परमेश्वराच्या आठवणीमध्ये, आठवणीमध्ये म्हणजे नाव नाही घेत राहायचं, परमेश्वरचं पिक्चर आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये आपण जेवण करायला पाहिजे. ही आहे डाएट. एक्सरसाइज मी सांगितली तुम्हाला की सकाळी भरभर चाला, फास्ट चाला, संध्याकाळी स्लो चाला, हा एक्सरसाइजचा प्रकार आहे. आणि तिसरं आध्यात्मिक ज्ञान आणि राजयोग मेडिटेशन. आणि चौथं आहे झोप. झोपेमध्ये आम्ही सांगतो लवकर झोपा लवकर उठा. हे अगोदर आपल्या काळामध्ये, आपल्या भारतामध्ये लोक लवकर झोपायचे, आज सुद्धा गावामध्ये लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात. हे जे चार प्रकार आहे, पाच प्रकार आहे, ते आपल्याला महत्वाचं आहे हेल्थी राहण्यासाठी. आता त्याच्यामध्ये राजयोग काय आहे? राजयोग जो आहे, राजयोग जो आहे, आपली जी तीन एनर्जी आहे जे मी सांगितली, शारीरिक एनर्जी, फिजिकल एनर्जी, मानसिक एनर्जी आणि आध्यात्मिक एनर्जी, ह्या तिन्ही एनर्जीना सिंक्रोनाइज करायचं, हार्मोनाइज करायचं. म्हणजे हार्मोनाइज म्हणजे काय? तिन्ही एनर्जीने एकत्र येऊन शरीराची डेव्हलपमेंट केली पाहिजे. असं नाही आपण तीन लोक आहोत, तुम्ही तुमच्या परीने चालताय, मी माझ्या परीने चालतोय, हा ह्या परीने चालतोय, तर आपण कुठल्याही ऑर्गनायझेशनचं काम कसं करू शकणार? ऑर्गनायझेशनचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही, फास्ट आणि चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही जर आपण तिन्ही लोक वेगवेगळ्या आपल्या आपल्या मताने काम केलं तर. तसंच हे शरीर आहे, हे ऑर्गनायझेशन आहे, ह्या ऑर्गनायझेशनचं काम व्यवस्थित जर चालायचं असेल, कारण सगळं एक दुसऱ्याची कनेक्शन आहे, मेदूचं कनेक्शन संपूर्ण शरीराचे. आता मेदू म्हणे मी काम नाही करत, हार्ट म्हणे मी काम नाही करत, तर कसं चालणार? तर इथे हार्मोनायझेशन पाहिजे, एक दुसऱ्याचं सहयोग पाहिजे, तरच आपलं बॉडी सिस्टीम व्यवस्थित चालू शकते. म्हणून राजयोग जो आहे, राजयोग आपल्या तिन्ही एनर्जीला रेग्युलेट करतो, व्यवस्थित करतो आणि सगळी एनर्जी ती चॅनलाइज होते आणि आपण स्वस्थ होतो. आता हे राजयोगामध्ये आहे काय? राजयोगामध्ये पहिला प्रिन्सिपल आहे की राजयोगामध्ये पहिलं आपण आपल्या आत्माला ओळखा, दुसरं आपण जो आत्माचा पिता आहे, जो पॉवर हाऊस आहे, लाईट हाऊस आहे, त्याला ओळखा. आणि जेव्हा आपण आपल्या आत्माला ओळखतो, परमात्माला ओळखतो, तर ह्या आत्म्याचा, ह्या लाईटीचं, त्या लाईटीची जे कनेक्शन आहे त्याला म्हटलं जातं राजयोग. आता राजयोगामध्ये शरीर मध्ये येत नाही. आज आपण प्रेयर वगैरे करतो, प्रार्थना वगैरे करतो, तर शरीराद्वारे करतो. राजयोगामध्ये फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा. तुमच्या शरीरामध्ये जे पॉवर आहे ते आत्मामध्ये, शरीरामध्ये नाही पॉवर. तर तुम्ही तुमच्या आत्म्याला चार्ज करा, त्याची शक्ती वाढवा आणि त्याचं कनेक्शन जोपर्यंत आपण परमेश्वराशी जोडत नाही तोपर्यंत तुम्ही आत्म्यारूपी बॅटरीला चार्ज करू शकत नाही. म्हणून राजयोग जो आहे तो आपल्याला डिटेल आत्म्याचं ज्ञान देतो आणि परमेश्वराचं ज्ञान देतो. कारण आता आपल्याला बुद्धीने आत्मा बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायची ती लाईट, बुद्धीने आपल्याला परमेश्वर परमात्मा व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की मला परमेश्वराकडून शक्ती येते. असं किरणे तुम्ही घेऊ शकता, सात किरणे असतं, जसं आपण बघतो की जे सप्तरंगी असतो त्याच्यामध्ये सात कलर असतात, ते सात कलर त्या सात शक्तीची संबंधित आहे. तर आपल्याला शांती पाहिजे असेल तर शांतीची किरणे आपण व्हिज्युअलाइज करा की मला परमेश्वराकडून अशी किरणे येतात ह्या कलरची आणि माझ्या आत्म्यामध्ये जाते आणि मी स्ट्रॉंग होत आहे, मी शक्तिशाली होत आहे. ह्याला म्हटलं जातं राजयोग, जसं या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे की याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे की ह्या व्यक्ती जे आहे ह्यांच्या भ्रुकुटीमध्ये एक लाईट आहे, ती आत्माची लाईट आहे, आणि वर जो लाईट दाखवलेला आहे तो परमात्माची लाईट आहे. जेव्हा आपण ह्या आपल्या आत्माला ह्या लाईटीला परमेश्वराच्या लाईटशी जोडतो आणि हे आपण कनेक्शन जे पिक्चर मध्ये दिसतंय त्या पिक्चर मध्ये असा अनुभव करा की मी तिथे बसलेलो आहे आणि परमेश्वराच्या लाईटीमधून मला लाईट येते आणि माझी शक्ती, माझी आत्मा शक्तिशाली होत आहे. ह्या विधीला म्हटलं जातं.
डॉक्टर साहेब, खूप सुंदर चित्रामुळे तर अजूनही आम्हाला स्पष्ट माहिती पडलं की काय ऍक्च्युली व्हिज्युअलायझेशन, चित्रीकरण थोडक्यात आपण ज्याला म्हणतो. परंतु अजून एक गैरसमज मगाशी माझ्या मनात होता की राजयोग फक्त मेडिटेशन आहे, पण तुम्ही सांगितलं की राजयोगी जीवन पद्धती, जीवनशैली एक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलं की आहार बनवणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थिती पण तशी चांगली पाहिजे, विचारही चांगले पाहिजेत. तुम्ही सांगितलं की त्या व्यक्तीला व्यायामही करायचा आहे, त्यानंतर ज्ञानाबद्दल सांगितलं की आत्मिक ज्ञान आपल्याला हवं आहे, नंतर राजयोग ध्यान पण तुम्हाला करायचं, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की आत्मा जी आहे तिने आपल्या पिता परमात्म्याशी आपलं कनेक्शन जोडायचंय, त्याच्याकडून पॉवर घ्यायची, स्वतःला शक्तिशाली करायचंय आणि मग त्या वेगवेगळ्या अंगांना आपण ती शक्ती पुरवायची. आणि तुम्ही सांगितलं की स्लीप, झोपही आपल्याला तितकीच हवी आणि सात्विक हवी, जेणेकरून शरीर आणि आत्मा दोन्हीही स्वस्थ राहू शकतं. तर ही खूप सुंदर कॉन्सेप्ट दर्शक व डॉक्टर साहेबांनी आपल्या समोर ठेवलेली आहे की राजयोग मेडिटेशन वेगळं आणि राजयोग जीवन पद्धती ही वेगळी. तर जीवन पद्धती ही डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे, तर ह्या जीवन पद्धतीला जर आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवलं, तर ते म्हटले सुद्धा झोपेच्या बाबतीत की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज, लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं आहे, त्याचं कारणही मागे त्यांनी आपल्याला मागच्या सत्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर ही जर जीवन पद्धती आपल्याकडे राहिली की आध्यात्मिक ज्ञान आहे, आपण आपल्या शरीरासाठी जे गरजेचा आहार आहे तो घेतोय, झोप व्यवस्थित घेतोय आणि आपल्याला स्वतःला म्हणजे आत्मा स्वतः परमात्माशी स्वतःला जर जोडत असेल, तर मग ती शक्ती आपल्याला मिळते आणि आपलं जीवन म्हणा, आपलं स्वास्थ्य म्हणा, खूप सुंदर होऊ शकतं आणि आपल्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास जाणवणार नाही. खूप सुंदर गोष्ट आहे ही. ह्याच्याबद्दल तुम्हाला अधिक जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, तुमचे प्रश्न आम्हाला मेल करून पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. तर पुढच्या भागामध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेट वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहेत.